जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, एक शेतकरी पुत्र या नाताने शेतकऱ्याच्या कष्टाची मला पूर्ण जाणीव आहे, त्यामुळे पीक विमा कंपनीकडे तक्रार केलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याच्या हक्काचा पीक विमा मिळून देण्याची जबाबदारी मी स्वतःहून घेतलेली आहे। त्यामुळे आपण निराश होऊ नये व कुठल्याही भुक्कड लोकांच्या अफवावर विश्वास ठेवू नये। लवकरच तुमच्या खात्यावर काही ना काही पीक विमा जमा होईल, यासाठी मी सर्व प्रयत्न करीत आहे। जय महाराष्ट्र। आपला आमदार संतोष बांगर।